नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यातल्या 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असून एकूण 12,316 मतदान केंद्रांसाठी 62,108 निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जालन्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू आहे. भोकरदन इथल्या जिल्हा प्राथमिक शाळेतल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य ती तयारी केली असून प्रशासन निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे. भोकरदन इथं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं. जालना जिल्ह्यात 9:30 वाजेपर्यंत 9.89% तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9.27% मतदान झालं. नांदेड जिल्ह्यात 10 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. पहिल्या 2 तासात 7.69% मतदान झालं आहे. या निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या 11 नगरपालिकांसाठी शांततेत मतदान सुरू आहे. पहिल्या 2 तासात सर्वाधिक 13.35% मतदान तर सर्वात कमी 3.82% मतदान नांदगाव नगरपरिषदेत झालं. चौथ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून उत्तर प्रदेशात काशीमध्ये होत आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जातं. यंदा या कार्यक्रमाची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत असून तामिळनाडूमधून सुमारे 1500 प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक देवाणघेवाणीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाईल. देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेत यंदा 7.5% वाढून 1,70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल 1,69,00,000 कोटी रुपये इतका होता. देशभरातल्या डिजिटल अटक प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. देशात डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या 3 प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या पीठाला अॅमिक्स क्युरिए अर्थात न्यायमित्रांनी दिली. भारताची सागरी शक्ती, आत्मनिर्भरता आणि विकसित भारताच्या उभारणीत नौदलाची निर्णायक भूमिका असेल असं प्रतिपादन नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागानं आयोजित केलेल्या जनरल बी सी जोशी स्मृती व्याख्यानात ते काल बोलत होते. भारताला लाभलेली मोठी किनारपट्टी तसंच भारताचं सागरी क्षेत्रातील सामरिक आणि आर्थिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रात देश स्वावलंबी होणं महत्त्वाचं असून या माध्यमातून नवीन रोजगार निर्मितीही होणार असल्याचं ते म्हणाले. समरसता, बंधुभाव, एकता राखणं ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. पुण्याजवळ मोशी इथल्या वेदश्री तपोवन इथं आयोजित गीता जयंती महोत्सवात ते काल बोलत होते. मानवाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी आपल्याला वेद, गीता, उपनिषदांकडे पुन्हा जावं लागेल असंही ते म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल आळंदीलाही भेट दिली. राजस्थानमध्ये विद्यापीठ स्तरावरील 5वी खेलो इंडिया स्पर्धा सुरू आहे. काल कुस्तीमध्ये पुरुष गटात ग्रीको रोमन प्रकारात 55 किलो वजनी गटात पुण्याच्या अजय निंबाळकरनं रौप्य पदक पटकावलं. महिला गटात शिवाजी विद्यापीठाच्या समृद्धी घोरपडे हिनं 53 किलो वजनी गटात तर सृष्टी भोसले हिनं 65 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 9 कांस्य अशा 26 पदकांची कमाई केली असून पदक तालिकेत विद्यापीठ 6व्या स्थानावर आहे. ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत दित्वा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं 53 टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. याशिवाय तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी 31.5 टन मदत साहित्य भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांद्वारे पाठवण्यात येणार आहे. तसंच एनडीआरएफसह विविध पथकांकडून मदत आणि बचाव कार्य देखील सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.